डॉक्टर मेधा कानेटकर लिखित विम्याचे प्रकार हे ऑडिओ बुक त्यांच्याच आवाजात. दिस ऑडिओ बुक इज प्रोड्यूस्ड बाय व्हॉइस विला अँड पॉवर्ड बाय CPNBRR कॉलेज तुळशीबाग नागपूर.
सागरी विम्याचा स्वरूप आणि व्याप्ती. सागरी प्रवासात अनेक प्रकारच्या धोक्यांना तोंड द्यावं लागतं. वाईट हवामान, वादळे, जहाजांचे खडकावर आदळून फुटणे, दुसऱ्या जहाजांशी किंवा बंदरावरील जहाजांशी टक्कर होणे, जहाजाला आग लागणे आणि त्यामुळे जहाज आणि त्यावरील माल नष्ट होणे, युद्धाच्या वेळी शत्रू राष्ट्राने जहाज ताब्यात घेणे किंवा बुडवणे, अशा विविध प्रकारच्या धोक्यांना सागरी प्रवासात सामोरे जावे लागते. जहाजावरील मालाला जे धोके असतात त्यापैकी काही धोक्यांची जबाबदारी जहाज कंपनी स्वीकारत असते. अशा धोक्यांचा उल्लेख बोटीच्या हुंडीत म्हणजेच बिल ऑफ लँडिंग मध्ये करण्यात येतो. परंतु सागरी वाहतुकीत अधिक धोके असल्याने तसेच या धोक्यांवर जहाज मालकांचे नियंत्रण नसल्याने सर्वच प्रकारच्या धोक्यांची जबाबदारी जहाज मालक घेऊ शकत नाही. त्यामुळे जहाज मालकाला आणि जहाजाने माल पाठवणाऱ्या व्यक्तींना या धोक्यांपासून संरक्षण प्राप्त होण्यासाठी वेगळ्या प्रकारची व्यवस्था होणे आवश्यक असते. या दृष्टीने सागरी विम्याची व्यवस्था ही सर्वच संबंधित पक्षांना हितकारक असते. यावरून सागरी विम्याची व्याप्ती पुढील प्रमाणे सांगता येईल. माल विमा. आधुनिक युगात आंतरराष्ट्रीय व्यापाराला अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे. आयात निर्यात व्यापार हा मोठ्या प्रमाणावर होतो. आंतरराष्ट्रीय आयात निर्यात व्यापार हा प्रामुख्याने समुद्र मार्गे होतो. सागरी वाहतुकीत जहाज आणि बोटींच्या मालाचा वाहतुकीसाठी फार मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. या जहाजांमधून मोठमोठी अवजड यंत्रसामग्री, यंत्राचे सुटे भाग, विविध प्रकारचा कच्चा माल, कोळसा, रसायने, खते, पेट्रोल, अन्नधान्य, कापड, कापूस, कागद, साखर, ज्यूट, लोखंड, पोलाद, मॅंगनीज इत्यादी खनिज पदार्थ अशा विविध प्रकारच्या मालाची मोठ्या प्रमाणावर आवक जावक होते. एका देशातून दुसऱ्या देशात अशा प्रकारचा माल जहाजाच्या मार्फत पोहोचवण्यात येतो. अशा या सागरी व्यापारात एका बंदरातून दुसऱ्या बंदरात माल वाहून नेताना त्या मालाला अनेक प्रकारचे धोके होण्याची शक्यता असते. सर्वसामान्यपणे सागरी प्रवासात जहाजाच्या कप्तानाच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे, जहाजावर आग लागल्यामुळे किंवा त्यांच्या निष्काळजीपणामुळे, समुद्रातील विविध संकटांमुळे, नैसर्गिक घटना उदाहरणार्थ वादळे, चक्रीवादळे, सुनामी इत्यादींमुळे किंवा युद्धामुळे मालाला धोका निर्माण होऊ शकतो. अशा घटनांमुळे जर जहाजावरील माल नष्ट झाला किंवा खराब झाला तर त्याची जबाबदारी मालाची वाहतूक कंपनी स्वीकारित नाही. म्हणूनच वरील घटनांमुळे मालाचे नुकसान झाले तर त्याची भरपाई मिळावी या उद्देशाने मालाचा मालक सागरी विमा कंपनीशी करार करतो. मालाला संरक्षण प्राप्त करून देणाऱ्या या विमा कराराला माल विमा करार असं म्हणतात. सागरी प्रवासाचे अंतर, प्रवासातील विभिन्न धोके, जहाजावरील मोठ्या नुकसानीची शक्यता इत्यादी बाबी विचारात घेतल्यास मालाचा सागरी विमा उतरवणं ही अत्यंत आवश्यक बाब आहे. आधुनिक व्यापारात तर मालाचा सागरी विमा उतरवणं ही अत्यंत अत्यावश्यक बाब असून मालाचा सागरी विमा हा सागरी विम्यांमध्ये सर्वात महत्वाचा विमा समजण्यात येतो. दुसरा आहे जहाज विमा. सागरी प्रवासात जहाजावरील मालाला जेवढा धोका असतो तेवढाच त्या मालाची वाहतूक करणाऱ्या जहाजाला देखील असतो. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जहाज किंवा बोट हे वाहतुकीचं अत्यंत महत्वाचं साधन आहे. जहाज मालकाच्या दृष्टीने जहाज ही एक मौल्यवान संपत्ती आहे. यात मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवावं लागतं. एक जहाज किंवा बोट खरेदी करण्यासाठी कोट्यवधी रुपये गुंतवलेले असतात. जहाज मालक आपल्या उत्पन्नातून आणि संपत्तीतून ही गुंतवणूक करीत असतो. या संपत्तीला धोका होऊन त्याचं नुकसान होऊ नये किंवा तिचा नाश होऊ नये यासाठी जहाज मालकाला उपाययोजना करावी लागते. त्यामुळे सागरी प्रवासात मालाची वाहतूक करताना या जहाजांचा देखील सागरी विमा उतरवण्यात येतो. प्रत्यक्ष जहाज, जहाजावर असणारा अन्नधान्याचा आणि इतर सामग्रीचा साठा, जहाजावरील यंत्रसामग्री इत्यादी वस्तूंच्या खराब होण्याने किंवा त्यांच्या नष्ट होण्याने होणारं नुकसान भरून मिळावं म्हणून जहाजाचे मालक विमा कंपनीकडे आपल्या जहाजाचा विमा उतरवतात. यालाच जहाज विमा असं म्हणतात. विमा कंपन्या देखील सागरी धोक्यांविरुद्ध या जहाजांना विम्याचं संरक्षण प्रदान करतात. तिसरा आहे भाडे विमा. एखादी जहाज कंपनी जेव्हा आपला व्यवसाय सुरू करते तेव्हा त्या जहाजांद्वारे मालाच्या वाहतुकीची सेवा उपलब्ध करून देऊन त्यावरील भाडं उत्पन्नाच्या स्वरूपात मिळवणं हा त्या जहाज कंपनीचा मुख्य उद्देश असतो. काही वेळेला एखादा व्यापारी जहाज कंपनीकडून संपूर्ण जहाज विशिष्ट प्रवासासाठी भाड्याने घेतो. या प्रवासात व्यापाराच्या मालाची नेआण करून जहाज कंपनी भाडे वसूल करते. जर जहाजाचे भाडे सुरुवातीलाच माल पाठवणाऱ्या व्यक्तीकडून मिळालं असेल तर भाड्यासाठी विम्याच्या संरक्षणाची गरज नसते. परंतु आंतरराष्ट्रीय व्यापारात सागरी वाहतुकीसाठी माल पाठवणारा म्हणजेच निर्यातक देत असतो. माल प्राप्त करणारा आयातक किंवा दलाल किंवा आयात अभिकर्त्याकडून जहाजाचं भाडं वसूल केलं जातं. दुसऱ्या देशात जी व्यक्ती जहाजावरील माल सोडवून घेतो तो आपल्या ताब्यात घेतो ती व्यक्ती माल वाहतुकीसाठी जहाजाचं भाडं देण्यास जबाबदार असते. परंतु काही वेळा समुद्र प्रवासात अडथळे किंवा धोके निर्माण झाल्यानं जहाजावरील माल आयातकाच्या देशापर्यंत पोहोचू शकत नाही. जर जहाजाला मोठा अपघात झाला, जहाजाची टक्कर झाली, जहाज वादळात अडकलं, जहाज खडकावर आदळून फुटलं, तर अशा कारणांमुळे जहाज आयातकाच्या देशापर्यंत पोहोचू शकलं नाही तर जहाजावरील माल वाहतुकीबाबतचे भाडं कोणाकडून वसूल करावं हा प्रश्न निर्माण होतो. जहाज भाड्याची राशी ही फार मोठी असते. ती बुडाल्यास जहाज कंपनीचं फार मोठं नुकसान होतं. त्यामुळे जहाज कंपनी जर जहाजाचं भाडं बुडालं तर होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी सागरी विमा उतरवते, यालाच भाडं विमा असं म्हणतात. जहाज भाड्याची रक्कम विचारात घेऊन विमा कंपनी देखील सागरी विम्यामध्ये भाडे विमा उतरवत असतं. चौथा आहे जबाबदारीचा विमा. सागरी प्रवासात एक जहाज दुसऱ्या जहाजावर आदळून किंवा जहाजांची टक्कर होऊन दोन्ही जहाजांचे नुकसान होते अशा वेळी अपघात होण्यासाठी किंवा टक्कर होण्यासाठी ज्या जहाजाची चूक असेल त्याला त्याची जबाबदारी स्वीकारावी लागते. दुसऱ्या जहाजाची झालेली हानी भरून देण्याची जबाबदारी जहाज कंपनीला किंवा जहाज मालकाला स्वीकारावी लागते. अशा जबाबदारीतून निर्माण होणारं नुकसान विमा कंपनीकडून मिळावं यासाठी सागरी विम्यामध्ये जबाबदारीचा विमा उतरवण्यात येतो, यालाच तिसरा पक्ष विमा असं देखील म्हणतात. वरील प्रकारच्या विम्याचा सागरी विम्यात समावेश होत असल्यानं याला सागरी विम्याची व्याप्ती असं म्हणतात.
डॉक्टर मेधा कानेटकर लिखित विम्याचे प्रकार हे ऑडिओ बुक त्यांच्याच आवाजात. दिस ऑडिओ बुक इज प्रोड्यूस्ड बाय व्हॉइस विला अँड पॉवर्ड बाय CPNBR कॉलेज तुळशीबाग नागपूर.